सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर 9:23 मिनिट्स मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत अँड मॉर्निंग नंबर वन मध्ये आज होळीचा दिवस आहे. एकूणच संध्याकाळच्या आला होलिका देवीची सगळेजण करणार पूजा आणि याहून नसणार आनंद मोठा दुजा. एकूणच सेलिब्रेशन करत असताना कालच्या विषयाबद्दल बोलायचं झालं, काल आपण जलदिन साजरा करत होतो. एकूणच पाणी वाचवणं आता आपल्या शहराची प्रथम प्रायोरिटी होऊन बसलेली आहे. बरं, प्रथम प्रायोरिटी का? वाक्यातल्या चुका शोधण्यापेक्षा वागण्यातल्या चुका शोधणं आता आपल्याला क्रमप्राप्त होऊन बसलेलं आहे. पाणी वाचवणं जरा गरजेचं होऊन बसलेलं आहे. कालच्यालाच माझ्या शोमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की कितीतरी अशी लोकं आहेत जी स्वयंप्रेरणेनं स्वतःच्या खिशाला चटका लावून स्वतःच्या कामातून वेळ काढून जल पाणी वाचवण्यासाठीचे संदेश लोकांपर्यंत पोहोचवत आहेत. यु नो, ह्या सगळ्या लोकांना सलाम करण्याचं काम आज मॉर्निंग नंबर वन मध्ये होणार आहे आणि एका महत्वपूर्ण गोष्टीची सुरुवात सुद्धा होणार आहे. कुठची आहे ती नेमकी गोष्ट जरा सांगतो तुम्हाला थोड्याच वेळात. पण तुम्ही सुद्धा लोकांनी पाणी वाचवावं म्हणून स्वतःच्या लेवलला जर काही प्रयत्न करत असाल, छोट्यातला छोटा जरी तुमचा प्रयत्न असेल, जरा इकडे शेअर करा. 6601935 नंबर आहे तुमचा. तो एका छोटासा प्रयत्न ऐकून बरीच लोक इन्स्पायर होणार आहेत. जसं कालच्याला कैलासच्या म्हणण्यावरून लोक इन्स्पायर झाली होती. ज्या ज्या लोकांनी कैलासचं म्हणणं ऐकलं ते तर ठीक, ज्यांनी नाही जे नाही ऐकू शकले, नेमकं कैलास काय करतो त्याच्या आयुष्यामध्ये, पाणी बचतीसाठी कसा संदेश स्प्रेड करतोय तो तुम्हाला थोड्याच वेळात ऐकवतो. जस्ट स्टे ट्यून्ड. दगाबाज रे फ्रॉम दबंग टू. थोड्याच वेळात एन्जॉय, बजाते राहो.